आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेच्या सणाचा सर्वत्र उत्साह. 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ इथं 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन. मॉरिशियस आणि एनसीआय नागपूर यांच्यात सामंजस्य करार. मॉरिशियसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात होणार उपचार. आणि 23 ऑगस्टपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी. आज नागपूर आणि अकोल्यात पावसाची हजेरी. बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण आज साजरा होतो आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून विविधतेत एकतेचं दर्शन घडवणारा हा सण असून महिलांच्या अधिकारांचं रक्षण करण्याच्या आपल्या प्रतिबद्धतेला बळकटी देणारा देखील हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलंय. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना राख्या बांधून आज रक्षाबंधन साजरं केलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून 1,40,00,000 अर्ज आले. त्यातील पात्र झालेल्या 1,04,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पहिल्या 2 हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान कागदपत्र आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही त्या अडचणी दूर करून त्यांनाही निधी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. राज्यभरातून सुमारे 1,000 महिला आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित महिलांशी संवाद साधत होते. जनतेच्या आशीर्वादानं सरकारची ताकद वाढेल, राज्याची आर्थिक ताकद वाढत जाईल, तसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील निधीची रक्कम वाढवण्याचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं मिळालेली ही भेट मोलाची आहे अशी प्रतिक्रिया नागपूरच्या छाया कडू यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की
माझं नाव छाया कडू, मी छावणी नागपूरला इथं राहते. माझं एक छोटंसं बचत गटाचं काम आहे आणि लाडकी बहीण योजना मुख्यमंत्रीची योजना आहे ज्याचा मला जे हातभार लागत आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानत आहे. कारण त्या छोट्याशा बसण्यामुळे आम्हाला थोडंसं मदत होणार आहे. माझ्या कारभारात मुलांच्या शिक्षणासाठी थोडी मदत भेटणार आहे. त्यांनी आमच्यासाठी ही योजना काढली. आमच्यासारख्या गरीब बायांना थोडं मदत होईल आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेत आहे. नवी दिल्ली इथं होत असलेल्या आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, पीएम सूर्यघर आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नवीन सरकारच्या कार्यकाळातली सीतारामन यांची बँकांबरोबरची ही पहिलीच आढावा बैठक आहे. कोलकाता इथल्या आरजी कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेले अत्याचार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारानं सन्मानित 70 हून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी करत आजही दिल्ली इथं निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. राज्याच्या कृषी विभागातर्फे परवा 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलाय. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्वपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला विरोध करतात हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. आम्ही सर्वजण एकत्रितपणे निर्णय घेतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षण तसंच सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना काम करायचं आहे. मात्र फडणवीस त्यांना काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील यांनी केला होता त्यावर मराठा समाजाचे सर्व निर्णय माझ्या आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात झाले. आरक्षण विषयात त्यांना मी थांबवल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले तर राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईल असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा बंगल्याबाहेर माध्यमांशी बोलताना खुलासा केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबई इथं एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसमधील कॅन्सर उपचारात आता नागपूरचा फार मोठा सहभाग राहणार आहे. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई इथं या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपूरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा मिळू शकेल. त्याचप्रमाणे मॉरिशसमधील रुग्णांमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी नर्सेस इत्यादींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा एनसीआय घेईल. मॉरिशस इथल्या महाराष्ट्र भवनासाठी राज्य सरकारतर्फे जाहीर 8 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्याच्या सोहळ्यासाठी मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अॅलन गानू हे हिवाळी अधिवेशनादरम्यान आले असता त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. देशातला पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं. कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभमेळ्यासाठी समर्पित एआय सक्षम चॅटबॉटचंही उद्घाटन करण्यात आलं. सुप्रीम कोर्टाच्या एससीएसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरबाबत 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय संसदेनं तात्काळ रद्द करून घटनादुरुस्ती करावी यासाठी देशातील सामाजिक कामगार कर्मचारी राजकीय संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पीपल्स रिपब्लिकन पार्टी जाहीर समर्थन करत असून आपण आंदोलनात सहभागी होणार असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी सांगितलं. आज रात्री 11:55 अवकाशात ब्लू सुपरमून ही खगोलशास्त्रीय घटना पाहता येणार आहे. ब्लू सुपरमूनच्या दिवशी चंद्र हा नेहमी पौर्णिमेला उगवणाऱ्या चंद्रापेक्षा अधिक मोठा दिसतो. चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार असल्यानं त्याचा प्रकाश नेहमीपेक्षा 30% अधिक प्रखर आणि आकारही 14% अधिक असणार आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ समजली जात असल्यानं खगोलप्रेमी आणि अभ्यासकांसाठी ही एक उत्सुकतेची बाब आहे. महापारेषणतर्फे परवा 21 ऑगस्ट रोजी नागपूरनजीक मंसर इथं 33 केव्ही मनपा एक्सप्रेस फिडरवर देखभाल दुरुस्तीचं कार्य हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी दुपारी 12 ते 4 दरम्यान वीज पुरवठा बंद राहणार आहे. पेंच जलाशयातून करण्यात येणारा पाणीपुरवठा यामुळे प्रभावित होणार असून शहरातील लक्ष्मीनगर धरमपेठ हनुमाननगर धंतोली नेहरूनगर गांधीबाग सतरंजीपुरा आशीनगर आणि मंगळवारी अशा 9 झोनमधील भागात पाणीपुरवठा खंडित राहील. अधिक माहितीसाठी मनपा आणि ओसीडब्ल्यूला संपर्क केला जाऊ शकतो. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी नागपुरात मेघगर्जनेसह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्याचप्रमाणे अकोल्यात देखील पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. दरम्यान उद्यापासून 23 तारखेपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान 23 ऑगस्ट रोजी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान मागील 24 तासात चंद्रपूर इथं सर्वाधिक 34.8 इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. महावितरणच्या भरारी पथकानं एप्रिल ते जुलै 2024 या 4 महिन्यात 3,459 ग्राहकांची तपासणी करून 1,019 जणांची प्रत्यक्ष वीज चोरी पकडली आहे. यातून 6,72,00,000 रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा मुंबईत येत्या 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमात 58 आणि 59वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान केला जाणार आहे. त्याचबरोबर 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार राज कपूर जीवनगौरव पुरस्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेच्या सणाचा सर्वत्र उत्साह. 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ इथं 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन. मॉरिशियस आणि एमसीआय नागपूर यांच्यात सामंजस्य करार. मॉरिशियसच्या कर्करुग्णांवर आता नागपूरात होणार उपचार. आणि 23 ऑगस्टपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. आज नागपूर आणि अकोल्यात पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.